आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर मी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी काल ताळगांवां डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमांत जाल्ल्या कार्यावळींत राज्य सरकाराची मुखेल कल्याणकारी कार्यावळ मजे घर येवजणेची सुरवात केली. सरकारीन कॉम्युनिदाद जमनीचेर बांदिल्ली घरां नियमीत करपाचो आनी थंय दीर्घकाळ रावपी लोकांक मालकी हक्क दिवप हो येवजणेचो हेत आसा. तशेंच तांणी काल 2452 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचें उक्तावण केलें. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक आनी महसूल मंत्री आत्नासिय मोन्सेरात हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना शाह हांणी म्हळें,
म्हजे घर योजना ए सिर्फ एक सरकारी योजना नहीं, वो एक कुशल प्रशासक का परिचायक, वो एक संवेदनशील सरकार की परिचायक है और वो मोदी जी के नेतृत्व में सभी भारतीय जनता पार्टी की सरकारें जो रिफॉर्म्स के लिए बहुत बारीकी से मेहनत करती हैं उसका परिचायक. कई प्रकार के कानूनी चुंगाल में फंसे हुए, लगभग 11 प्रकार की अलग अलग कानूनी चुंगाल में फंसे हुए गोवा के नागरिकों के अपने मकान का अधिकार देना और कल से वो कह पाएंगे कि ये घर मेरा घर है, ये माजा घर है, ये बहुत बड़े एक प्रकार से एम्पावरमेंट की निशानी है.
या वेळार मुख्यमंत्री सावंत हांचे उलोप जाले.
मनीस जन्माक येतना कांयच घेवन येना, मनीस वयता आसतनाय कांयच घेवन वचना, बट आपूण हांगासर तयार केल्ले दायज आपल्या फुडल्या पिढयेक दवरचे हे तेजे स्वप्न आसता. आनी म्हणून तर ते स्वप्न साकार करता आसतना आपल्या फुडल्या पिढये खातीर आपूण दवरलेले दायज आपले घर हे त्याच्या नांवार दवरचे हे तेजी भावनीक आर्त आसा, तेजे प्रत्येकाचे कर्तव्य आसा. आनी हे कर्तव्य पुरे करपा खातीर मुख्यमंत्री या नात्यात म्हजे घर योजनेच्या निमित्तात ताजे घर ताज्या नावार करपा खातीर आमी आयज ही योजना हांगा हाडल्या.
केंद्रीय घर मंत्र्यांनी राजभरांतल्या जायत्या वट मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुनयाद घाली. तातूंत जुंता हाऊस आनी सांत इनेसच्या सरकारी क्वॉटरांचो पुनर्विकास, आल्तिनार नवे सर्किट हाऊस बांदप, फार्मागुडयेर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची उदरगत हांचो आस्पाव जाता. काल उक्तावण केल्ल्या हेर उपक्रमा मदीं उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ल्या खातीर ई विटनेस रूम, गोवा पुलीस मोबायल एप 1930 सायबर हेल्पलायन क्लाउड कॉल सेंटर, मोबायल फॉरेन्सीक वॅन हांचो आस्पाव जाता. तशेंच बांबोळे नवे डेंटल कॉलेज हॉस्टेलाचे आनी पणजेंतल्या कांपाल ग्रीन स्पेसाचे उक्तावण जालें. भारतीय विशिष्ट वळख प्राधिकरणान 7 ते 15 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर आधार बायोमेट्रीक अपडेट शुल्क माफ केला. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्रालयान सांगला की ह्या पिरायेच्या गटा खातीर अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट शुल्क सूट 1 ऑक्टोबर सावन चालीक लायल्या आनी ती 1 वर्सा खातीर लागू उरतली. ह्या निर्णयाचो देशभरांतल्या सुमार 6 कोटी भुरग्यांक फायदो जातलो असो अदमास आसा. कला आनी संस्कृती खातें नवी दिल्लींतल्या ICCR संस्थेच्या जोडपालवान 7 ऑक्टोबराक सांजे वेळा 5 वरांचेर पणजेन कला अकादमीत भारताचो 9वो आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सव 2025 घडोवन हाडटा. कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर ह्या कार्यावळीचें उक्तावण करतले. ह्या वेळार हेर मानेस्त हाजीर आसतले. पोलंड आनी माल्ताचे आंतरराष्ट्रीय लोकगीत पंगड तशेंच गोंयचे लोकगीत संगीत पंगड ह्या महोत्सवान वांटो घेवन आपली सादरीकरणां करतले. ह्या कार्यावळींतल्यान आंतरराष्ट्रीय सांस्कृतीक आदान प्रदानाची संद मेळटली आनी जागतीक सांस्कृतीक कार्यावळीचें केंद्र म्हणून गोंयचो प्रसार जातलो आनी आंतरराष्ट्रीय समुदाया मदले द्विपक्षीय सांस्कृतीक संबंध घटमूट जातले. गोंय वेधशाळे प्रमाण फाटल्या 24 वरांत राज्यांत नैऋत्य मॉन्सून दुबळो आशिल्लो. राज्यान कांय सुवातींनी सामको हलको पावस पडलो. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज राज्यान चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस, उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. MCC अखिल गोंय मुख्य मानांकन टेबल टेनीस सर्तीन इशान कुलासो, शौर्या देसाय, रुहान शेख, आर्ना लोटलीकार, चंदन कारे, इशिता कुलासो हांणी आपापल्या गटान वस्तादपण जोडले. मडगांव क्रिकेट क्लबान गोंय टेबल टेनीस संघटनेच्या सहकार्यान फाटोड्या मल्टीपर्पज स्टेडियमाचेर सर्तीचे आयोजन केल्ले. गोंय विद्यापीठ 9 ऑक्टोबराक 2.5 वरांचेर दादल्यांचो फुटबॉल पंगड तयार करपा खातीर निवड चाचण्यो घेतले. चाचण्यांनी वांटो घेवपाची इच्छा आशिल्ल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजीचे आयडी कार्ड, आधार कार्ड, जल्म प्रमाणपत्र आनी खेळपाचे किट घेवन दनपरां 2 वरांचेर गोंय विद्यापीठाच्या खेळा विभागान हाजीर रावचे अशें कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7:20.